मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत. नवविधा भजन चालू आहे. आज समास आठवा घ्यायचा आहे सख्य भक्ती. आपण आत्मनिवेदनाच्या जवळजवळ चाललेलो आहोत. सख्य भक्ती साधकाने भगवंताशी नातं जोडायचं आहे, सख्य जोडायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे हे समर्थाने विस्तृतपणाने सांगितलंय. ते आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं असता भगवंत हा आपला साखा होईल. समर्थ म्हणतात देवासी परमसख्य करावे. आपण सख्य करतो ते अवांतर माणसांशी, आपल्या नातेवाईकांशी आपलं सख्य आहे असं आपण म्हणतो, काही धंदा उद्योगातल्या मंडळींशी आपलं सख्य आहे असं म्हणतो. परंतु नेहमी असं लक्षात घ्यायला लागतं की सामान्य माणसं ही देहबुद्धीवरच असल्यामुळे, स्वार्थाशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे त्यांचं सख्य जे असतं ते जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाला तडा जात नाही तोपर्यंत ते सख्य असतं. आणि जरा काही कारणाने त्यांच्या स्वार्थाला धक्का बसतोय असं वाटलं तर अगदी आपली जवळची माणसं ज्याला आपण म्हणतो ती माणसं देखील आपल्यापासून दूर होतात. आणि हा सगळा अनुभव संतांनी घेतलेला असतो. आणि म्हणून संत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सख्य जर करायचंच असेल तर देवाशी परमसख्य करावे. देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आपण जे बांधायला जातो ते नात्याने बांधायला जातो, कुणावर अधिकार गाजवायला जातो, ते माझं आहे म्हणून आपण बांधायला जातो. पण इथे समर्थ सांगतात भगवंताला प्रेमाने प्रीतीनं बांधता येत. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला. भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर भाव भक्तीनंच त्याला बांधता येत. म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण असे. सख्य भक्तीमध्ये दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेम पाहिजे तर अशी सख्य भक्ती संभवते. त्यासाठी काय करावं? देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती. देवाला ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे, देवाला जे अत्यंत आवडतं अशी गोष्ट जर आपण करायला लागलो तर हळूहळू हळू देवाला आपल्याबद्दल विशेष प्रेम निर्माण होतं, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त. भगवंताशी नेमस्त सख्य घडायचं असेल तर देवाला जे आवडतं ते आपण करायचं. देवाला काय आवडतं बरं सामान्य माणसाला कळणार नाही, पण संत आपल्या अनुभवावरून सांगतात भक्ती भाव आणि भजन. भगवंताला भक्ती आवडते, भाव आवडतो. आणि भाव याचा अर्थ केवळ भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी भाव नसून सर्व ठिकाणी भगवंतच आहे, त्याचा कुठेही अभाव नाही असा त्याचा भाव धरून आपलं वर्तन झालं पाहिजे. म्हणून भक्ती भाव आणि भजन. भजन याचा अर्थ देखील केवळ टाळ मृदुंग घेऊन जे केलं जातं भजन ते नव्हे, ते ह्या भजनाचा एक भाग आहे. ते भजन सुद्धा अंतःकरणपूर्वक व्हायला पाहिजे. भजन जरूर करावं, भगवंतांना ते आवडत असतं, परंतु अंतःकरणातून आलेलं पाहिजे, वर कंठातून आलेलं नव्हे. म्हणून तसं जर होत असेल तर आणि शिवाय निरूपण, अद्वैत निरूपण पाहिजे. आत्मचर्चेशिवाय अध्यात्माचा बोध झाल्याशिवाय साधकाला पुढे जाता येत नाही. म्हणून अद्वैत ग्रंथांचं निरूपण पाहिजे आणि सगुणाचं कथा कीर्तन पाहिजे. म्हणजे सगुणाची उपासनाही पाहिजे, निर्गुणाची उपासनाही पाहिजे, आणि त्याबरोबर भाव भक्ती भजन पाहिजे. आणखी शिवाय प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाला काय आवडतं हे स्पष्ट सांगितलं. गायन करणारी मंडळी पुष्कळ आहेत पण ते भक्त नसतात, आणि प्रेमळ भक्त तर मुळीच नसतात. पुष्कळ वेळा गायन हे जे असतं ते पैशासाठी, पोटासाठी, कीर्तीसाठी, मोठेपणासाठी, अशासाठी केलं जातं. पण भगवंताला तो कसा चांगला गातो ह्यापेक्षा सुद्धा किती भावानी गातो, त्याच्यातून त्याला काय अपेक्षित आहे त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. सगळ्यांनाच काही ताल सूर आवाज असेल असं नाही, परंतु अंतःकरणातून आलेलं जे संगीत असेल, अंतःकरणातून आलेलं जे गायन असेल, मोठ्या प्रेमाने गायलेलं असेल, असं जे गायन असेल ते भगवंताला आवडतं. म्हणून प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो साधकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आपण तैसेची वर्तावे, जे जे भगवंताला आवडतं म्हणून सांगितलंय ना, आपण त्याचप्रमाणे वर्तन करावं. सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना सुद्धा काय भगवंताला आवडतं असं सारखं मनामध्ये ठेवून जे आवडतं तेच करावं. म्हणून आपण तैसेची वर्तावे, तसंच वर्तन करावं. नुसतं वर्तन करावं एवढं नव्हे, तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणतात, आपण अशी तेच आवडावे. जे केवळ मालकाने सांगितलंय म्हणून नोकर करतो तसं हे काम नाही आहे. ह्याच्यामध्ये असं एक प्रेमाचं नातं आहे की भगवंताला ते आवडतं ना, मग तेच मी करतो असं नव्हे, तर मला देखील आता तेच आवडायला लागलेलं आहे असा त्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या आवडीनं सगळं काम केलं पाहिजे. म्हण आपण अशी तेच आवडावे, मनासारिका होता स्वभावे, सख्य घडेने मस्त. भगवंताच्या मनासारखं जर तो करत असेल साधक, तर सहजच सख्य भक्ती होते. कारण जे जे काही भगवंताला वाटतं त्या त्याप्रमाणे त्याचं सगळं प्रत्येक कर्म चाललंय. देहाचंच कर्म असं नव्हे, तर मनात येत आहे ते, बुद्धीत येत आहे ते, अंतःकरणात येत आहे ते. अखंड एकच ध्यास त्या भक्तांनी घेतलेला आहे, साधकांनी घेतलेला आहे. आणि कणाकणात भगवंतच कसा भरून राहील याचा ध्यास त्याचा आलाय. साहजिकच भगवंताशी त्याचं सख्य घडतं. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपल्या ज्या सुखाच्या कल्पना असतात, काय केलं असतात देहाला सुख लाभेल, गाद्या गिरद्या खाणं पिणं आवडतं जे हवं, असं न म्हणता देवाशी सख्य जर जोडायचं असेल तर आपल्या सौख्यावर किंवा आपल्या सौख्याच्या कल्पनेवर तिलांजली दिली पाहिजे. मला काय आवडतंय, मला कशात सुख आहे असं न म्हणता देवाला काय आवडतंय इकडे लक्ष पाहिजे. म्हणून आपल्या सौख्य सोडू न देवे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. शरीर कशासाठी कष्ट व्हायचं आहे, झिजवायचं आहे, तर अनन्य भावानी जीवानी प्राणाने भगवंताला आवडेल ते करायचं आहे. अनन्य भावे, आणखी ह्याला काय आवडतं त्याला काय आवडतं तिकडे लक्ष नाही आहे. अन्य एकच भगवंत आहे, तोच माझा सखा व्हावा अशी इच्छा आहे, अशा बोधानी जीवा प्राणा सकट आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपण अखंड 24 तास आपल्या संसाराचं चिंतन करत असतो. संसार ह्याचा अर्थ केवळ मुलं बाळ नव्हे, तर आपला धंदा उद्योग, आपली मान प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती, जे जे काही या देहाशी निगडित आहे त्याचाच विचार आपला अखंड चालू असतो 24 तास, त्याच संबंधीचा विचार. तर ते म्हणताय संसाराची जे आहे तो देहाच्या अंगाने संसाराची कर्म जरूर करावीत, पण चिंतन जे करावं ते भगवंताचं करावं. हा संसारातली कर्म तरी मी का करतो आहे, तर भगवंतानी दिलेली आहेत म्हणून मी करतो आहे. पण ही केल्याने मला जर काही मिळवायचं असेल तर मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी हे करतो आहे. संसारासाठी संसार नाही, भगवंतासाठी संसार आहे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा. संसाराच्या कर्तव्यातून माझं जर का मोहरा असेल तो भगवंताकडे आहे. संसार टाकता येत नाही, देहाची कर्म टाकता येत नाही म्हणून मी करतो आहे. परंतु माझं जर लक्ष असेल तर करीत जावी देवाची चिंता, याचा अर्थ देवाचं चिंतन. अखंड मनी मानसी एकच ध्यास आहे की अंतरात गोविंद कसा राहील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. अंतःकरणात संसार बसवायचा नाही, अंतःकरणात गोविंदाला बसवायचं आहे. त्यासाठी मग निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. सद्गुरु असतील, संत असतील, कुणाशी बोलायचं झालं तर त्यांचं मोठेपण कशात आहे, त्यांनी काय साधना सांगितली, जे भगवंतांचे अवतार होऊन गेले त्यांनी कसं जीवन घालवलं, भक्तांच्या साठी त्यांनी किती कष्ट उपसले, काय काय गोष्टी केल्या, असं अखंड जे काही बोलायचं असेल ते अवतारी पुरुषांच्या विषयी, भगवंतांच्या विषयी, संतांच्या विषयी, सद्गुरूंच्या विषयी अशाच कथा कराव्या. आपण सामान्यतः कथा माणसांच्या करत असतो, त्या कथाला खरंच काही अर्थ नसतो. ते विश्वही असत असतं, त्यातल्या कथाही असत असतात, ती मंडळीही असत असतात. त्या असतचा विचार जर सारखं करत राहिलो तर ते सतपर्यंत आपण कधी पोहोचणारच नाही. म्हणून त्यांनी त्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगितली, सच्चा विचार करा म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता, त्याचं चिंतन करता करता सहज जीव हा सत्रूप होऊन जाईल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, ज्यांना आपण जीवलग असं समजत असतो ती जरी एक वेळ बाजूला सारावी लागली तरी सारावी, पण कशासाठी, देवाचं सख्यत्व जोडण्यासाठी. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाहीये, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षीच रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत, सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं, इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात, पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमाग आजूबाजूला उभं राहून करत असतो, पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात, पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थांनी शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. तर परमार्थ करायला देखील फार मोठं धारिष्ट लागतं, म्हणून सर्व अर्पावे भगवंतासाठी सर्वच्या सर्व सोडून द्यावं आणि प्राण तुही वेचावा. आपले अवघेची जावे परी देवाशी सख्य राहो, माझं सगळं गेलं तरी चालेल पण देवाशी सुटता कामा नये. परमेश्वर माझा सखा आहे, घरची माणसं सुटतात, आजूबाजूची माणसं सुटतात, सगळ्या जगाची निंदा सहन करावी लागते, लोक वेडा देखील ठरवतात, दगड मारायला कमी करत नाहीत, गाढवावरून धिंड काढायला कमी करत नाहीत, पण ते अशा एका बोधावर असतात की भक्त मंडळी की देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करू, सगळ्या जगाची निंदा सहन करावी लागते, लोक वेडा देखील ठरवतात, दगड मारायला कमी करत नाहीत, गाढवावरून धिंड काढायला कमी करत नाहीत, पण ते अशा एका बोधावर असतात की भक्त मंडळी की देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करू. म्हणून परी देवासी आपले सख्य अवघेचे जावे, परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. भगवंताच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम जडलं पाहिजे. आपण कुणाच्या तरीवर प्रेम करतो त्याच्या पाठीमाग आयुष्य आपलं उद्ध्वस्त करतो, सगळं जीवन जातं, कुणी सत्तेच्याच मागं लागतं, कुणी पैशाच्याच मागं लागतं, कुणी एखाद्या व्यक्तीच्याच मागं लागतं, आणि मग लक्षात येतं ती व्यक्ती एक दिवस पाठ फिरवून निघून जाते, आणि मग लक्षात येतं आपण कशासाठी काय केलेलं आहे. पण भगवंत एकच असे आहेत, सद्गुरू एकच असे आहेत की ते कधीही आपल्याला पाठ दाखवत नाही. त्यामुळे जर प्रेम करायचंच झालं, सर्वस्व अर्पण करायचंच झालं, तर ते भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करावं. वेळ व्हायचंच झालं, भगवंतासाठी वेळ व्हावं, असं हे अनुभवाचे बोल समर्थ आपल्याला सांगतायत. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. प्राणाला आपण दूर ठेवून जाणार का? कुठं जायचं असेल तर प्राण बाजूला काढून ठेवला आणि आपण जरा हिंडून आलो असं शक्य आहे का? तर देवच आपला प्राण असल्यामुळे देवाला बाजूला ठेवून आपण काही केलं किंवा कुठे गेलो हे शक्य आहे का? पण वस्तुत असं लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला बाजूला काढताच येत नाही. ज्याला आपण मी म्हणतो आहो, ज्याला आपण प्राण म्हणतो आहो, आत्मा म्हणतो आहो, जीव म्हणतो आहो, तोच तर तो आहे, त्याला कसं बाजूला ठेवणार आपण? पण आपण देवाला कुठेतरी लांब ठेवतो, देवाला ठेवतो, त्याची पूजा करतो, आणि त्याच्यापेक्षा आपण वेगळेपणाने विभक्त होऊन मी काहीतरी करतोय असा भाव असतो. आता या सख्य भक्तीमध्ये हा विभक्तपणा संपत चाललेला आहे. हळूहळू त्याचं देहावरच जे काही प्रेम होतं, देह बुद्धी जी होती, ती आता झिजत झिजत चाललेली आहे आणि हा भगवत रूप होत चाललेला आहे. म्हणून प्राण अशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते ऐसे असे. ऐसे परम सख्य धरिता, भगवंताशी परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. पाहता आपण आतापर्यंत जी भक्ती करत होतो त्या भक्तीच्या सगळ्या प्रकारामध्ये भक्त देवाच्या मागे धावत होता. आता सख्य भक्तीमध्ये देवाला भक्ताची चिंता लागायला लागली. आता म्हणजे अशी काही जवळीक आलेली आहे की पहिल्यांदा त्यांनी देवाला मी तुझा आहे मी तुझा आहे असं म्हणत भक्त त्याच्या पाठीमागे लागलाय, सर्व काही सोडून त्याच्या पाठीमागे धावतोय. आणि असा एक क्षण येतो मग की देव त्याला म्हणतो तू माझा आहेस. आणि ज्या वेळेला देव म्हणतो भक्ताला तू माझा आहेस तेव्हा भक्ताची चिंता संपते की आता भगवंताने भक्ताचा हात धरलेला आहे. जसं मुलाने आईचा हात धरलेला असला तर ते केव्हाही सोडून रस्त्यावर पळू शकतो, परंतु जेव्हा आई मुलाचा हात धरते बळकट तेव्हा त्या मुलाला सोडून घेता येत नाही. तसं जेव्हा भगवंत म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात शिष्याला अरे तू माझा आहेस असं जेव्हा त्याला म्हणतात तेव्हा भक्ताचं काम एवढंच राहतं किंवा शिष्याचं काम एवढंच राहतं की आता ते सांगतील तसं करायचं. त्यांनी बस म्हटलं की बसायचंय, उठ म्हटले की उठायचंय, ते जे काय सांगतील ते करायचे, ज्या सांगतील ती उपासना. तिथं का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, कशासाठी विचारायचं नाही, पण ती स्थिती येण्यासाठी ते सद्गुरूही त्याच तोलाचे पाहिजेत, शिष्यही त्याच तोलाचा पाहिजे. नाही तर सद्गुरू जर नसतील आणि जर सामान्य व्यक्ती असेल तर त्या शिष्याचं वाटोळं होतं ते आपण पुढच्या 5व्या दशकात पाहणार आहोत की किती प्रकारचे सद्गुरू असतात आणि त्याच्यातून ते जर बरोबर नसतील तर चांगला शिष्य देखील वाया कसा जातो. पण इथं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आपण असं धरलेलं आहे की भगवंत आहेत, सद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी आपण सख्य जोडतो आहोत. तर अशा सरीचं सख्य जर जोडलं तर देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोवरी जळता विवरद्वारे काढले. पांडवांनी गोपाळ कृष्णाला धरलेलं होतं, तूच आमचा सखा आहेस असं म्हटलं होतं. त्यांना भगवंतांचं एवढं मोठे पण कळलेलं नव्हतं, तरी देखील तो सखा आहे असं मानलेलं असल्यामुळे जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर संकट आली त्या त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला त्यांनी पांडवांना वाचवलेलं आहे. लाक्षागृहात जळतील ते जळू नयेत म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे. देव सख्यत्वेर आहे आपण असी ते तो वर्म आपणाची पासी. देव सख्यत्वानी आपल्याजवळ राहावा असं जर असेल तर त्याचं वर्म आपल्याजवळच आहे. देवाला कसं आपल्याशी जोडून ठेवायचं हे भक्तांनी पाहायचं आहे, म्हणून ते वर्म समजून घेतलं पाहिजे. ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसाते. पडसाद जो आहे जसं आपण म्हणतो, जसं आपण बोलावं त्याचाच प्रतिध्वनी येतो, तसं आता भगवंताचं ह्याच्यामधलं नातं असं झालेलं आहे की तो ज्या प्रकाराने भगवंताची पूजा करतो, भजन करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याचाच प्रतिसाद भगवंत त्याला देत असतो. कारण भगवंतांनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की मी सर्वांच्याशी सारखाच आहे, कारण सर्व माझीच लेकर आहेत, मीच सर्व ठिकाणी आहे, तथापि सुद्धा ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यन. मी जरी सर्वांच्याशी सारखा असलो तरी जो भक्त विशेषत्वाने माझ्याशी जसा वागतो त्याप्रमाणे मी त्याला प्रतिसाद देत असतो. तसं सर्वांच्याशी समत्व भावाने असलेले भगवंत देखील भक्त जर त्याला सर्वस्व मानत असतील, त्याच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवून राहत असतील, तर भक्ताच्या अंतःकरणात जसा अनन्य भाव आहे तसं भगवंत देखील त्या भक्ताला आपल्या अंतःकरणात ठेवतात. एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलंय ज्ञानी तो आत्मा माझा, तो ज्ञानी भक्त जो आहे तर तो माझा आत्मा आहे. म्हणजे भक्त म्हणतो भगवंत हा माझा आत्मा आहे आणि भगवंत म्हणतात भक्त हा माझा आत्मा आहे, इतके ते एकमेकाशी एकरूप झालेले असतात. म्हणून इथं ते म्हणतात आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे. आपण जर अनन्य भाव धरून राहिलो तर देव देखील त्याला पावतो. पण आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आपला पडसादच त्याच्यामध्ये असल्यामुळे आपण ज्या तऱ्हेनं वागू आपणच जर त्रासदायक असलं भगवंतालाही त्रास होतो. म्हणून काही काही वेळा असं म्हटलं असतं की भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य झालं तर भक्तानी स्वतःला देखील जरा देखील त्रास नाही, खिन्न झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, भगवंतालाही दुःख होतं. तसं लहान मूल रडायला लागलं तर आईला देखील रडू येतं की काय झालं याला. तसं भगवंतानी अशी इच्छा असते की भक्तानेही आनंदात राहावं, माझ्याशी एकरूप पूर्ण राहावं. आणि त्याप्रमाणे जर भक्त असेल तर भगवंतांना ते अधिक प्रिय असतं. म्हणून जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, जसं जसं भजन असेल त्याप्रमाणे देवही त्याच प्रकाराने त्याच्याशी असतो. म्हणून अवघे जाण आपणाची पासी. त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होणं हे भक्तावरच अवलंबून आहे. देवाची कृपा आपण प्राप्त करून घेणं, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घेणं, हे सगळं जे आहे ते भक्ताच्याच पाशी आहे असं समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतात. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठामुळे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. काही वेळा काय होतं, आपल्या मनासारखं जर झालं नाही तर ईश्वरावरची निष्ठा ढळते. इतके वर्ष आम्ही भगवंताची एवढी प्रार्थना केली, पूजा केली, आणि संसारात असं कसं झालं आमच्या, आता आम्ही याच्या पुढे भगवंताची पूजा करणार नाही असं म्हणणं किंवा त्याला बाजूला सारणं म्हणजे त्याच्यावरची निष्ठा मोडण्यासारखं आहे. वस्तुतः जे जे काही घडत असतं ते ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे घडत असतं. भगवंतावरची निष्ठा मोडण्याचं काहीही कारण नाही, पण पुष्कळ वेळा अज्ञातानं किंवा मनाला व्यग्रता जास्त आल्यामुळे असं काहीतरी घडतं. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात समर्थ, मनासारखं घडलं नाही म्हणून भगवंतावरची निष्ठा मोडणं हे बरोबर नाही. असं जर झालं तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली तर ती चूक आपली आहे, भगवंताची नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी निष्ठा ठेवून राहायचं. आणखी काय काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या प्रवचनात पण. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.